दानियेल अध्याय 8। मी जो दानियेल त्या मला प्रथम दृष्टांत झाला होता, त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मला पुन्हा दृष्टांत झाला। मी दृष्टांतात पाहिले तो मला असे दिसून आले की मी एलाम परगण्यातल्या शूशन राजवाड्यात आहे। आणखी मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीतीरी आहे। मी डोळे वर करून पाहिले तो मला नदीसमोर दोन शिंगांचा एक एडका दिसला। ती दोन्ही शिंगे मोठाली होती, त्यातले एक दुसऱ्याहून मोठे असून मागाहून निघाले होते। तो एडका पश्चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारीत आहे असे मी पाहिले। कोणी पशु त्यासमोर उभा राहिना व त्याच्या तडाक्यातून एखाद्यास सोडावयाचे कोणास सामर्थ्य नव्हते। तो आपल्या मनास येई तसे करी असा तो प्रबल झाला। मी विचार करीत होतो तो पहा, पश्चिम दिशेकडून एक बकरा सर्व पृथ्वी आक्रमून आला। येताना त्याने जमिनीस पाय लाविला नाही, त्या बकऱ्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते। मी जो दोन शिंगांचा एडका नदीसमोर उभा राहिलेला पाहिला होता, त्याकडे तो बकरा गेला। त्याने आपले सर्व बळ खर्चून त्वेषाने त्याला धडक मारिली। मी पाहिले तो त्या एडक्याजवळ गेला व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारिली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली। त्याच्या पुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती। त्या बकऱ्याने त्याला जमिनीवर पाडून तुडविले, त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडविण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते। तो बकरा अतिप्रबल झाला। तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्याऐवजी त्याला चार बाजूस चार ठळक शिंगे फुटली। त्यातल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले। त्याची दृष्टी दक्षिणेस, पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे पराकाष्ठेची झाली। त्याची वृद्धी आकाशगणापर्यंत होऊन त्या गणांपैकी व त्या ताऱ्यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडविले। एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपतीबरोबर तो स्पर्धा करू लागला। त्याला नित्य होत असलेले यज्ञयाग त्याने बंद केले आणि त्याचे पवित्र स्थान पाडून टाकिले। लोकांच्या पातकांस्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागांसहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले। त्याने सत्य मातीस मिळविले, त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला। तेव्हा मी एका पवित्र पुरुषास बोलताना ऐकले, दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणाऱ्यास म्हणाला, हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्र स्थान व सैन्य ही पायाखाली तुडविणे ह्या दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार? तो मला म्हणाला, 2300 दिवस, त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल। मग असे झाले की मी दानियेलाने हा दृष्टांत पाहिला, तेव्हा त्याचा अर्थ काय हे समजण्याचा मी यत्न करू लागलो। तो पहा, मनुष्यरूपधारी अशा एकास मी मजसमोर उभे राहिलेले पाहिले। उलई नदीच्या दोन तीरांमधून मी मनुष्यवाणी ऐकली ती अशी, गब्रियेला, या पुरुषास हा दृष्टांत समजावून सांग। तेव्हा मी उभा होतो, तेथे तो मजजवळ आला। तो आला तेव्हा मी घाबरून पालथा पडलो। तो मला म्हणाला, हे मानवपुत्रा, हा दृष्टांत समजून घे, कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे। तो मजबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली, पण त्याने मला स्पर्श करून उभे केले। तो म्हणाला, पहा, कोपाच्या शेवटल्या काळात काय होईल हे मी तुला सांगतो, कारण नेमिलेल्या अंत समया संबंधाने हा दृष्टांत आहे। दोन शिंगे असलेला एडका तू पाहिला, ते मेदय व पारस यांचे राजे, तो दांडगा बकरा ग्रीसचा राजा, त्याच्या डोळ्यांच्या मधोमध असलेले मोठे शिंग हा पहिला राजा, एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली, याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील। मग त्यांचे बल पहिल्या राज्या इतके रहावयाचे नाही, त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला, म्हणजे उग्र स्वरूपी कूट प्रश्न समजणारा असा राजा उभा राहील, त्याची सत्ता बलवत्तर होईल। तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही, तो विलक्षण नाश करील, तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल। तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील, तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल। तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील, तथापि त्याजवर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल। हा जो अहोरात्रीचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे। हा दृष्टांत गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळास लागू आहे। तेव्हा मज दानियेलाला मूर्छा आली व मी काही दिवस आजारी पडलो। त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो। हा दृष्टांत पाहून मी विस्मित झालो, पण तो कोणास कळला नाही।